कथा लेडी पोलिस, लेखक विनय देसाई। सदा मित्रांच्या टोळक्यात बसून गजाली करत होता तेवढ्यात रस्त्यावर हवालदार दिसला। भाजी बाजारात हवालदार दिसणे ही काही अपूर्व घटना नव्हती, त्यामुळे सर्वांनी त्याला पाहिलेलं असलं तरी गजालींचा विषय तसाच चालू राहिला, काल रात्री झालेल्या मारामारीचा। सदा कोणाची कशी खेचली हे रंगवून सांगत होता आणि बाकी मंडळी नुसती खिदळत होती। अरे मी या तुका सांगतय, तो परत माझ्या वाटेक कधी येऊचो नाय, माका शिकवता। राग इलो तर बापाशी बापूस म्हणायचं नाही मी, काय समजला? खरं सांगायचं तर सदा हा आमच्या गावातला एक बेकार तरुण, शाळेच्या दिवसात शाळेपेक्षा इतर गोष्टींमध्येच लक्ष असायचं त्याचं। पायात साधं बाटाचं स्लीपर घालून माडावर चढायचा तो। तो शाळेत असेपर्यंत शाळेच्या आवारातल्या माडावरचे बोंडे कधी नाहीसे होतात कधी कळत नसे। कसा बसा ढकलत ढकलत 5वी पर्यंत शाळेत गेल्यानंतर सदानी शाळा सोडली आणि तो एसटी स्टँडावर दिवसभर फिरायला मोकळा झाला। उन्हाळ्यात कोकणात सुट्टीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना जाताना परत मुंबई गाड्यांवर शिटा मिळवून देणे, प्रायव्हेट गाड्यांची तिकिटे ब्लॅक करून 5-10 रुपये कमावणे, दुबईहून आलेल्या लोकांची घड्याळं, टेप रेकॉर्डर इत्यादी सामान ब्लॅकमध्ये विकून देणे, असे बरेच उद्योग तो करत असे। ब्लॅकच्या धंद्यामुळे त्याला सदा काळे म्हणून ओळखलं जात असे। कसं बसं पोट भरेल एवढे पैसे त्याला सुटत असत। बाकी वेळ मित्रांबरोबर बसून मोठ्या मोठ्या गजाली करणे, मोठी मोठी स्वप्न बघणे, यात सदाचं बालपण कधी गेलं ते त्याचं त्यालाही कधी कळलं नाही। थोडक्यात सदाच्या आयुष्यात सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं, पण हल्ली मात्र सदामध्ये बराच फरक दिसून येत होता। पूर्वी जे लोक त्याला काडीचीही किंमत द्यायचे नाहीत ते हल्ली कसं काय सदा असं आस्थेने विचारू लागले होते। चायच्या हॉटेलाचा मालक पूर्वी चहा देण्याआधी आम्ही आता उधारी बंद केली असं बिनधास्तपणे सांगत असे, तो आता काही न बोलता चुपचाप उधारी करू देत होता। सदासारख्या इतर अनेक तरुणांच्या टोळक्यामध्ये का असेना, पण सदाला भाव होता। कोकणात गेल्या काही वर्षात स्त्रीसेनेचा प्रभाव वाढत होता। पूर्वी चाकरमान्यांच्या खोली आणि चाळीतून आलेली स्त्रीसेना हळूहळू आपले पाय त्यांच्या घरात म्हणजे कोकणात पसरत होती। गावागावात स्त्रीसेनेच्या कचेऱ्या उघडत होत्या। पूर्वी रिकाम टवळी फिरणारी बरीच तरुण पोरं आता स्त्रीसेनेत सामील झाली होती। सदा हा असाच एक तरुण, पोटापाण्याचा काही उद्योग मिळेल या आशेने सेनेच्या कचेरीत पोचला आणि त्यांचे जाहिरातींचे फलक रंगवता रंगवता एका निवडणूक हंगामात एकदम लीडर झाला। खरं तर तो लीडर आहे असं त्याला कोणी सांगितलं नव्हतं। स्त्रीसेनेची गावची कचेरी सोडली तर बाहेर त्याला कोणी ओळखला पण नसता, पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काही पैसे खिशात कुरकुळायला लागले होते। 4-2 स्थानिक आणि 1-2 राज्यस्तरावरच्या पुढाऱ्यांबरोबर प्रचाराला जायला मिळाल्यामुळे त्याचा भावही वधारला होता। प्रचारानिमित्त पंचकृषीत कुठे पोस्टर लाव, कुठे हँडबिल वाट, अशी फुटकळ खामं तो अभिमानाने करत होता। निवडणूक आली आणि गेली सुद्धा, पण सदाच्या अंगातून स्त्रीसेना काही उतरली नाही। पेट्रोलचे दर वाढल्यामुळे झालेल्या संपात काही पुढाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं, तेव्हा लागणाऱ्या गर्दीत सदा होता। त्यात कोणीतरी पुढाऱ्याला पाणी देताना सदाचा फोटो पेपरात आला, त्यामुळे सदा स्वतःला लीडर समजायला लागला। आंदोलनात रस्ता अडवणाऱ्या पुढाऱ्यांना पोलिसांनी अटक केली तेव्हा सदाने झळकीत दडी मारून मागच्या मागे पळ काढला हे गावातल्या पोरापोरांना देखील माहीत होतं, पण सदा मात्र काय छाती त्या इन्स्पेक्टराची माका अटक करूची, मी तोंडार थुकतोय त्या फुल्या फुल्या फुल्याच्या, असं लोकांना ऐकवत फिरत होता। लोकही त्याला तुझी काय बुवा घसण असा बाळ्याबरोबर असं चढवत होते। पण मागून मात्र
कोण सद्गु
मेलो झाळके दडान पाठच्या पाठी पळालो म्हणून सुटलो आमका सांगता गोष्टी पोलिसांनी सगळ्यांच्या समोर कानपाटात मारल्याने त्याच्या अशी बातमी गावात पसरली होती. खर तर रस्ता रोको मध्ये अगदी थोड्या लोकांनी भाग घेतला होता पण आता सगळे एकामेकांना मी थंच कसं उभं होतोय आणि स्वतःच्या डोळ्यांनी कसा बघलं हे ऐकवत होते. हे पण सदाला माहीत नव्हतं असं नाही. लोकांनी तोंडावर केलेली प्रशंसा ऐकून सदाची छाती आणि लीडर गिली फुगायला लागली. पूर्वी सद्गो म्हणून ओळखला जाणारा सदा आता लीडर सदा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे येणाऱ्या हवालदाराकडे एक कटाक्ष टाकत सदाने आपली गोष्ट पुढे चालू ठेवली. पण हवालदार काही कच्चा नव्हता. त्याने आल्या आल्या डाफरायला सुरुवात केली. तुमच्यात सदानंद साटम कोण आहे? सदानंद साटम? कोण सदानंद साटम? कोणीतरी उत्तर दिलं. सदाचं पूर्ण नाव काय ते सदालाही पटकन आठवलं नसतं. हा म्हणजे सदा सदा काळे हो काय होय बसलो मी सदा काय काम आहे? सदाने लगेच स्टेजात विचारलं.
चला तुम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलंय. हवालदार पुढे होत म्हणाला.
कित्याला? म्हणजे आपलं कशाला? त्यांचं माझ्याकडे काय काम आहे? सदाची गुर्मी.
चल पोलीस ठाण्यावर मग सांगतो.
हवालदाराला असली गुर्मी ऐकायची सवय नव्हती.
नाहीयेत काय करशील?
आता सगळ्यांना सदा काय करतो याची उत्कंठा लागली. सदालाही हा जमा बघून थोडा जोर चढला. सदा एकदम मातृभाषेवर आला.
काय करशीत बोल, चुपचाप माझ्या बरोबर चल.
म्हणत म्हणत हवालदार पुढे होऊन त्याची कॉलर धरणार तेवढ्यात ए
अंगाक हात लावायचो नाही काय समजलास?
लेडी पोलीस आल्याशिवाय हात लावायला देणार नाही.
काय?
पुढे होणारा हवालदार देखील एक क्षण बावचळला.
काय म्हणालास?
लेडी पोलीस आल्याशिवाय हात लावायला देणार नाही. जमलेली मंडळी ही नवीनच गंमत ऐकून खदा खदा हसू लागली. हवालदाराला देखील हसू आवरेना पण त्याचं काम करणं भाग होत. भाजी बाजारात आता बघ्यांची गर्दी वाढायला लागली. सदाची दादागिरी आणि आजूबाजूची गर्दी बघून हवालदारांनी थोडी माघार घेतली. सदाला अजून चेव चढला. पोलीस निघून गेल्यावर तर त्यांनी शिव्या आणि वल्गनांचा पाऊसच पाडला. बाकी लोक सदाला अजून चढवत होते आणि सदा पेटत चालला होता. सदाचा हा जोर ओसरतो ना ओसरतो तेवढ्यात पोलिसांची एक जीप भाजी बाजारात आली. जीप म्हणून एक इन्स्पेक्टर आणि मगाचा हवालदार उतरले. सदा आणि त्याचे काही मित्र अजूनही मगाशची जीत साजरी करत होते.
सदा साटम कोण आहे रे?
इन्स्पेक्टरने आपल्या पोलिसी आवाजात विचारलं. हवालदाराने लगेच सदाकडे बोट दाखवलं.
तू सदा काय?
मी सदा काय काम असा?
माज आला काय रे?
म्हणत इन्स्पेक्टरने त्याच्या कॉलरला हात घातला.
ए अंगाला हात लावायचं काम नाही आ?
इन्स्पेक्टरला असली भाषा ऐकायची सवय नव्हती. त्याने कॉलर सकट सदाला उचलला.
लेडी पोलीस आल्याशिवाय अंगाला हात लावायचा नाही,
सदा वळवळत म्हणाला. तो पुढे काही बोलला असता पण तेवढ्यात इन्स्पेक्टरने मारलेली सणसणीत थप्पड भाजी बाजारात सगळ्यांनाच ऐकू आली. हे प्रकरण सिरियस दिसतंय हे लक्षात आल्यावर बहुतेकाने काढता पाय घेतला. मांजरीच्या पिल्लासारखं मानगुटीला धरून पोलिसांनी त्याला जीपमध्ये कधी टाकला आणि जीप पोलीस ठाण्याला कधी गेली हे कोणालाच कळलं नाही. दोन चार दिवसांनी सदा सुटला आणि पुन्हा गावात फिरायला लागला. आता पुन्हा त्याच्या मित्रांना चघळायला एक नवीन विषय सापडला. टोळकं जमलं आणि नेहमीप्रमाणे चर्चा सुरू झाली. सदा नेहमीप्रमाणे आपल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकवत बसला होता. पोलिसांनी सदाला चांगला चोपला आहे हे सदाच्या सुजलेल्या थोबाड्यावरून दिसतच होतं. मित्रांनी पोलिसांचा विषय काढायचा नाही असं ठरवलं असलं तरी त्यांना राहावे ना. मग कुणीतरी हळूच सुरुवात केली. सदा,
ती पोलिसांची भानगड काय? नाही रे, ती रात्री मारामारी झाली ना ती भानगड.
पण तू का कित्याक मारल्यानी?
अरे इन्स्पेक्टर राग गेलो मरे, मी लेडी पोलीस मागलाय म्हणून.
त्याचा कपळ भिरलेला मेलो हसा आणि माझ्या कानपडत मारी, परत कानपडत मारी आणि हसा.
मेलन मारून मारून माझा जीव काढल्यान, पण माका बोलाक देना मरे, नाहीतर मी त्याका बराबर सुनावलं असता. यावर जमलेल्या सगळ्या मित्रांनी सदाच्या भावनांची कदर न करता हसून घेतलं. मग कुणीतरी हळूच विचारलं,
पण सद्ग्या तू का मेल्या लेडी पोलीस कित्याक?
कित्याक म्हणजे मी लीडर असे शिवसेनेचो, काय समजलं?
अरे होय, तू लीडर असस, पण म्हणून काय झाला?
अरे परवा ती संपत्ती विमलताई कुमठेकर ना इल्ली, ती मोठी लीडर असा, तिनं पण सांगलेन लेडी पोलीस होई म्हणान.
अरे मेल्या तिचा म्हणणं बरोबर,
पण तू तर बापयो असस मरे, तुका लेडी पोलीस म्हणजे काय तर समजता? मगे मोठ्या लीडराक मोठी पोलीस नको?
अरे मेल्या सद्ग्या लेडी पोलीस म्हणजे मोठी पोलीस नय,
लेडी पोलीस म्हणजे बायल माणूस. ज्यावर हास्याची जी कारांजी उसळली त्यात सदाला आपला गाढवपणा कबूल करावा लागला नाही.